नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा केडेकार तुमका प्रादेशिक खबर दिता। मुखेल खबरो। ताळगाव पंचायतीच्या वेचणुके खातीर राज्य वेचणूक आयोगान आरक्षणाची अधिसुचोवणी जारी केल्या। लोकसभा वेचणुकेच्या काळान जप्त केल्ल्या पैशाविशीच्या प्रकरणातल्यो कागाळी सोडोवपा खातीर दक्षिण गोंय जिल्होधिकारी आणि वेचणूक अधिकाऱ्यांनी 3 वांगडी समिती स्थापन केल्या। पुराय संवसारा वांगडा गोंयातूय आयज गुड फ्रायडेच्यो कार्यावळी जाल्यो आणि कला अकादमी आयोजित 48व्या कोकणी नाटक सर्तीचे पहिले इनाम रंगखेव ह्या नाटकाक फावो जाला। पुराय खबरो। ताळगाव पंचायतीच्या वेचणुके खातीर राज्य वेचणूक आयोगान आरक्षणाची अधिसुचोवणी जारी केल्या। 11 वॉर्डातले 6 वॉर्ड एसटी ओबीसी आणि बायला खातीर राखीव दवरल्यात। एप्रिलाच्या 28 तारखेर ताळगाव पंचायतीची वेचणूक जातली। ताळगावचे प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 6 आणि 9 हे बायलां खातीर राखीव दवरल्यात। वॉर्ड क्रमांक 5 हो एसटी खातीर जाल्यार वॉर्ड क्रमांक 1 हो ओबीसी खातीर राखीव दवरला। गोंय राज्य मागासवर्ग आयोगान दिल्ले आकडेवारी प्रमाण प्रभागाचे आरक्षण जाला असे राज्य वेचणूक आयुक्त रामानाथ मूर्ती हांणी अधिसुचोवणीत नमूद केला। काल पंचायत खात्यान अधिसुचोवणी काढून ताळगाव पंचायतीच्या 11 प्रभागा खातीर 28 एप्रिलाक वेचणूक घेवपाचे जाहीर केल्ले। तेच बरोबर राज्य वेचणूक आयोगान ताळगाव पंचायतीच्या प्रभागाची फेरवेचणुकेची निमणी अधिसुचोवणी जारी केल्या। वेचणुके खातीर उमेदवारी अर्ज भरपाची तारीख राज्य वेचणूक आयोग जाहीर करपाचे आसात। वेचणुकेच्या काळात पुलीस वा भरारी पंगडांनी जप्त केल्ल्या पैशा विशीच्या प्रकरणातल्यो कागाळी सोडोवपा खातीर दक्षिण गोंय जिल्होधिकारी तशेंच वेचणूक अधिकारी हांचे कडल्यान 3 वांगडी समितीची स्थापन केल्या। दक्षिण गोंय जिल्होधिकारी तशेंच जिल्हो वेचणूक अधिकारी अश्विन चंद्रू ए हांणी काढिल्ल्या आदेशाप्रमाण तांचे अध्यक्षतेखाला 3 वांगडी समिती स्थापन केल्या। हातून जिल्हो ग्रामीण विकास यंत्रणेची प्रकल्प संचालक दिपाली नायक, पणजी वीज विभागाचे लेखा संचालक मुखेल वीज अभियंता ऑल्टर एम डिमेलो आणि लेखा उपसंचालक चेतन सी धरणगुट्टी हांणी हाची वांगडी म्हणून नेमणूक केल्या। केंद्रीय वेचणूक आयोगान दिल्ले माहितीप्रमाण जनतेची गैरव्यवस्था जावची न्हय आणि ताच्यो कागाळी सोडोवपाक जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाला समिती योग्य तपासणी करतली। ही समिती वेचणूक प्रक्रिये मजगती गरज पडल्यार बसकाय घेतली। पुलीस वा स्टॅटिक सर्विलन्स टीम वा फ्लाईंग स्कॉड हांणी केल्ले जप्तीच्या दरेका प्रकरणाची आणि जर जप्ती आड खंयची एफआयआर कागाळ दाखल करूंक ना वा जंय जप्ती जावंक ना अशे समितीक म्हळ्यार थंय ती समिती वचून स्वता तपासणी करतली। ही समिती सगळे तरेच्या प्रकरणाची चौकशी करतली आणि जप्तीचो निर्णय घेतली। पुराय गोंया वांगडा आयज साश्टी तालुक्यात गुड फ्रायडेची विधी भक्तीभावान पाळली। आयज ते निमतान मडगाव तशेंच साश्टीतल्या इंगर्जांनी प्रार्थना जाल्यो। गोंयातूय हेर इंगर्जांनी आयज खासा प्रार्थना जाल्यो। येसू ख्रिस्त मनीस जातीच्या कल्याणा खातीर स्वतः खुर्सार चढलो ताचे प्रतीक म्हणून गुड फ्रायडे मनयतात। आयज जेजू खुर्सार चढोवपाचो सुवाळो मडगाव मोती दोंगरार जालो। सकाळी हांगाच्या कपेला सामकार उबारिल्ल्या 25 मीटर उंचायेच्या आशिल्ल्या खुर्साचेर जेजूची प्रतिमा चढयली हो देखाव पळोवपाक शेकड्यांनी भावीक हाजीर आशिल्ले। गोंय पर्यटन खातें 2 ते 4 एप्रील मेरेन गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शन घडोवन हाडटले। ह्या प्रदर्शनात गोंय अध्यात्म पर्यटन आणि दर्यादेग पासून पयस आशिल्ल्या गांवगिऱ्या वाठारातल्या पर्यटनाचेर चड लक्ष दितले असे पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका हांणी सांगले। 2019 उपरांत कोविड महामारी सोपले उपरांत पर्यटन खातें जीआयटीएमची 4थी आवृत्ती बांबोळेच्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर घडोवन हाडटा। गोंयची ही सगळ्यांत व्हडली पर्यटन आणि वेवसाय मळावेली कार्यावळ आसतली। गोंयचो शिगमो हे ह्या सारखिले गोंयचे सण आमी आंतरराष्ट्रीय गिरायक आणि विक्रेत्या मुखार सादर करतले असे संचालकान सांगला। जगभरातले आंतरराष्ट्रीय पर्यटन मळावेले वेवसायिक आपल्यो वस्तू आणि सेवा जीआयटीएमएमच्या प्रदर्शनात मांडटले। तातूंत गोंयचे तशेंच देशी पर्यटन वेवसायिकांचे आसपाव आसतलो। आता मेरेन 250 परस चड आंतरराष्ट्रीय आणि गोंयचे भागधारक टीटीएजी आणि हॉटेलांनी नोंदणी केल्या। 70 स्टॉल आता मेरेन बुक जाल्यात असे अंचिपाका हांणी सांगले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
कला अकादमी आयोजित 48व्या कोकणी नाटक सर्तीचो निकाल काल जाहीर झालो. या सर्तीन भोमा फोणेच्या युवा एकवट संस्थेन सादर केल्ल्या रंगखेव नाटकाक पयले जाल्यार पिळगाव दिवचलचे सियावर राम संस्थेच्या तो आणि दोन पिशे नाटकाक दुसरे इनाम फावो जाला. श्री सातेरी कला मंच मोडले सत्तरी हांच्या निमणो पेलो नाटकाक तिसरे इनाम फावो जाला. तेच प्रमाण रसरंग उगवे पेडणेच्या हयवदन नाटकाक आणि नटरंग क्रिएशन नार्वे दिवचल संस्थेच्या द ट्रॅप नाटकाक उमेद वाढोवपी इनामां मेळ्ळ्यात. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पहिले इनाम शिफाली संदीप नायक, रंगखेव दुसरे अश्वेश गिमोणकार तो आणि दोन पिशे आणि तिसरे इनाम वैभव नायक निमणो पेलो हाका फावतले. दादल्यांच्या गटान अभिनया खातीर संघर्ष वळवयकार पिरुतो आणि दोन पिशे हाका पहिले आणि सौरभ कारखानदार मार्टीन निमणो पेलो हाका दुसरे इनाम फावो जाले. अभिनया खातीरची प्रशस्तीपत्रा सत्यजीत मुळी, काळमाया रघुनाथ साकुर्डेकार, मयूर मयेकार, मिलिंद बर्वे, द ट्रॅप वैभव कवळेकार, कन्हैया नायक आणि आशिष दामोदर गांवस हांका मेळ्ळी. बायलांच्या गटान वैयक्तीक अभिनया खातीर पहिले इनाम शेफाली नायक हिंका रंगखेव नाटकातल्या सायली या भूमिके खातीर फावो जाले. बायल अभिनयातले दुसरे इनाम समीक्षा देसाय हाका जाहीर जाले. अभिनया खातीर प्रशस्तीपत्रका वैष्णवी पै काकोडे, सोबिता कुडतरकर आणि वेदिका वाळके तशेंच रविना शेट माणी कासाळी आणि घोसाळी या नाटकातले भूमिके खातीर फावो जाले. हे सर्तीचे परीक्षण मुकेश थळी, वेंकटेश नाईक आणि संतोष शेटकर हाणी केले. गोय मनरिजवण संस्था भौशीक भलायकी दंत चिकित्सा विभाग गोय दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल हांच्या जोडपालवान 31 मे 2024 दिसा 6व्या गोय तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करतले. गोय धुरास पसून मुक्त करप होय ह्या महोत्सवाचो एक हेत जावन आसा. हो महोत्सव गोय विभाग आणि राष्ट्रीय विभाग अशा दोन विभागांत जातलो. तंबाखू उद्देगाच्या हस्तक्षेपापासून भुरग्यांची राखण ही ह्या महोत्सवाची संकल्पना आसा. कृषी खात्याकडल्यान वा मान्यताय प्राप्त संस्थाकडल्यान भाड्यान घेतिल्ल्या यंत्रावरवी शेतीची कामां करपा खातीर वेळ मर्यादा निश्चित केल्या. बेरेस्तारा हे विशीची अधिसुचोवणी काढल्या. ही येवजण 2017 वर्सा सुरू केल्ली. हातून शेतकऱ्यांक सवलतीच्या दरान कृषी यंत्रां भाड्यान दितात. नव्या अधिसुचोवणी प्रमाण भाड्याच्या ट्रॅक्टरावरवी 1 हेक्टर भात वा भिकणा वा कण्णाच्या शेताक 17 वरां खातीर जाल्यार उसाक 25 वरां खातीर अनुदान दितले. भाड्याच्या पॉवर टिलरावरवी 1 हेक्टर भात वा भिकणा आणि कण्णाच्या शेताक 30 वरां खातीर 30 मिनटां खातीर अनुदान दितले. तशेंच भाड्याच्या पॅडी ट्रान्सप्लांटा खातीर 7.30 वरां, पॅडी हार्वेस्टरा खातीर 3 वरां 15 मिनटां वा मिनी हार्वेस्टरा खातीर प्रति हेक्टर 2 वरां 30 मिनटां खातीर अनुदान दितले. येवजणे प्रमाण शेतकऱ्यांक कृषी यंत्रा खातीर आशिल्ल्या भाड्यातली 50% रक्कम अनुदान म्हणून परतून दितले. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद हांगा 29 ते 31 मार्च मेरेन चलपी 42व्या राष्ट्रीय शुटींग बॉल खेळा सर्ती खातीर गोयच्या कनिष्ठ चल्यांच्या पंगडाची निवड जाल्या. मजगती गोय शुटींग बॉल संघटनेन आयोजन केल्ले कार्यावळी वेळार राष्ट्रीय खेळा सर्ती वांटेकार जावपा खातीर चल्यांच्या पंगडाक विशेष कार्यावळीन परवी भेटयली. ह्या वेळार एडवोकेट अमित सावंत, जितेंद्र तिडवे संघटनेचे सरचिटणीस एडवोकेट जगदीश तोरसकार हाजीर आशिल्ले. ताळगाव पंचायतीच्या वेंचणुके खातीर राज्य वेंचणूक आयोगान आरक्षणाची अधिसुचोवणी जारी केल्या. लोकसभा वेंचणुकेच्या काळान जप्त केल्ल्या पयशा विशीच्या प्रकरणातल्यो कागाळी सोडोवपा खातीर दक्षिण गोंय जिल्हाधिकारी आणि वेंचणूक अधिकाऱ्यांनी 3 वांगडी समिती स्थापन केल्या. पुराय संवसारा वांगडाच गोंयातूय आयज गुड फ्रायडेच्यो कार्यावळी जाल्यो. आणि कला अकादमी आयोजित 48व्या कोकणी नाटक सर्तीचे पहिले इनाम रंगखेव नाटकाक फावो जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.